नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.